खंड दुसरा प्रकरण 19 नाताळ इंडियन काँग्रेस। वकिलीचा धंदा करणे ही माझ्या बाबतीत गौण बाब होती आणि अखेरपर्यंत ती गौणच राहिली। माझ्या नाताळातील वास्तव्याचे सार्थक करायचे तर मला सार्वजनिक कामामध्ये तन्मय होऊन जाणे जरूर होते। हिंदी मताधिकार प्रतिबंधक कायद्याविरुद्ध निव्वळ अर्ज करून भागण्यासारखे नव्हते। त्याबद्दलची चळवळ चालू राहिली तरच वसाहत मंत्र्यांवर काही परिणाम होणार होता। त्यासाठी एखाद्या संस्थेची स्थापना करणे आवश्यक वाटले म्हणून अब्दुल्ला शेठ बरोबर त्यासंबंधी चर्चा केली। इतर सहकाऱ्यांना भेटलो आणि एक सार्वजनिक संस्था स्थापण्याचा आम्ही निश्चय केला। तिचे नाव ठरविताना काहीसे धर्मसंकट पडले। या संस्थेला कोणत्याही विशिष्ट वर्गाबद्दल पक्षपात करायचा नव्हता। हिंदुस्थानातील काँग्रेसचे नाव कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला अप्रिय वाटत असे हे मला माहीत होते, पण काँग्रेस म्हणजे हिंदुस्थानचा प्राण होता, तिची शक्ती वृद्धिंगत झाली पाहिजे। ते नाव लपवून ठेवणे किंवा तिचे धारण करताना संकोच करणे हे नामर्दपणाचे वाटले। म्हणून मी माझी कारणे सांगून संस्थेला काँग्रेस हेच नाव देण्याविषयी सुचविले। अशा तऱ्हेने 22 मे 1894 रोजी नाताळ इंडियन काँग्रेसचा जन्म झाला। दादा अब्दुल्लांची माडी भरून गेली होती। लोकांनी या संस्थेचा उत्साहपूर्वक स्वीकार केला। घटना साधी ठेवलेली होती, वर्गणी भारी होती। दरमहा कमीत कमी 5 शिलिंग देईल तोच सभासद होऊ शकत होता। धनिक व्यापाऱ्यांपासून त्यांचे मन वळवून अधिकात अधिक काढता येईल एवढे काढायला मुकळीकच होती। अब्दुल्ला शेठकडून मासिक दोन पौंडांचा आकडा घालविला। दुसऱ्या दोन गृहस्थांकडूनही तितकेच लिहविले। मी स्वतःशी विचार केला की मीही अंगचोरपणा करून उपयोगी नाही, म्हणून मी दरमहा 1 पौंडाचा आकडा घातला। माझ्या मानाने ही रक्कम भारीच होती, पण मी विचार केला की कोणीकडूनही माझा खर्च चालायचा असेल तर मला दरमहा 1 पौंड भरणेही जड नाही। ईश्वराने माझे गाडे ढकलले। 1 पौंडवाले पुष्कळ मिळाले, 10 शिलिंगवाले त्याहूनही अधिक। त्याखेरीज सभासद न होताही कोणीही आपल्या इच्छेनुरूप देणगी म्हणून काही दिले तर ते घ्यावयाचे होते। अनुभवांती असे आढळले की मागायला गेल्याशिवाय कोणी वर्गणी भरेना। डर्बन बाहेरच्या लोकांकडे वेळोवेळी जाणे अशक्य होते। आरंभ शुरत्वाचा दोष थोडक्याच काळात दिसून आला। करण्याचे काम माझ्या शिरावर होते। मला माझ्या कारकुनाला बहुतेक सारा दिवस वसुलीच्या कामातच गुंतवावे लागे अशी स्थिती झाली। कारकुनही त्रासला। मला वाटू लागले की मासिक नाही पण वार्षिक वर्गणी असावी आणि ती सर्वांनी आगाऊ दिली पाहिजे। सभा बोलावली, सर्वांनी सूचना मान्य केली आणि कमीत कमी वार्षिक 3 पौंड वर्गणी घेण्याचे ठरले आणि वसुलीचे काम सोपे झाले। सुरुवातीपासून मी एक धडा घेतला होता की सार्वजनिक काम कधीही कर्ज काढून करू नये। इतर गोष्टीत लोकांच्या वचनावर विश्वास ठेवता येईल, परंतु पैशाच्या वायद्यांवर कधी विश्वास ठेवू नये। आकडा घेतल्याप्रमाणे रक्कम देण्याचा धर्म लोक कोठेच नियमित रीतीने पाळीत नाहीत असे मी पाहिले होते। नाताळचे हिंदी लोक याला अपवाद नव्हते, म्हणून नाताळ इंडियन काँग्रेसने कधी कर्ज काढून काम केले नाही। सभासद करण्याच्या कामी सहकाऱ्यांनी अमर्याद उत्साह दाखविला। त्यांना ते काम आवडे, त्यापासून अमूल्य अनुभव मिळत होता। पुष्कळ लोक आनंदाने नावे नोंदवीत आणि पैसेही लगेच देऊन टाकीत। दूरदूरच्या गावी जरा पंचायत पडे, सार्वजनिक कार्य म्हणजे काय याची लोकांना कल्पनाही नसे। पुष्कळ ठिकाणाहून तर लोक आपल्या तिकडे येण्याबद्दल निमंत्रणही पाठवीत। अग्रगण्य व्यापाऱ्यांकडे उतरण्याची व्यवस्था करी, पण या दौऱ्यामध्ये एके ठिकाणी आम्हाला सुरुवातीला अडचण आली। त्या घरून 6 पौंड मिळाला पाहिजे होते, पण तो व्यापारी 3 च्या वर जाईच ना। तेवढेच घ्यावे तर इतरांपासूनही जास्त मिळाले नसते। उतरलो होतो त्याच्याकडेच। आम्हा सर्वांना भूक लागली होती, पण वर्गणी काढल्याशिवाय जेवायचे कसे। त्या गृहस्थाची खूप विनवणी केली, परंतु त्याचे तेच खरे। गावातील इतर व्यापाऱ्यांनाही त्याने सांगून पाहिले। सगळी रात्र घासाघीस घालण्यात गेली, घासाघीस करण्यात गेली। बरोबरच्या मंडळींपैकी पुष्कळ रागावलेही, पण कोणीही विनय सोडला नाही। अगदी उजाडता उजाडता त्या गृहस्थाच्या हृदयाला पाझर फुटला आणि त्याने 6 पौंड दिले, आम्हाला जेवू घातले। हा प्रसंग टोंगाट येथे घडून आला। त्याचा परिणाम उत्तर किनाऱ्यावर थेट स्टँगर पर्यंत आणि आता थेट चार्ल्स टाउन पर्यंत पोहोचला। आमचे वसुलीचे काम सोपे झाले, पण पैसे गोळा करणे हा मुख्य हेतू नव्हताच। जरुरीपेक्षा जास्त पैशाचा संग्रह करावयाचा नाही हे तत्वही माझ्या लक्षात आले होते। सभा जरुरीप्रमाणे दर आठवड्याला किंवा दर महिन्याला होत असे। सभेत अगोदरच्या सभेचा अहवाल वाचण्यात येई आणि अनेक प्रकारची चर्चा होई। चर्चा करण्याची किंवा थोडक्यात मुद्देसूद बोलण्याची सवय लोकांना मुळीच नव्हती। त्यांना उभे राहून बोलण्याचा संकोच वाटे। मी त्यांना सभेचे नियम समजावून सांगितले। त्यानंतर ते त्या नियमांचे पालन करीत, त्यापासून त्यांना होणारा फायदा दिसून आला। ज्यांना कधी सभेत बसण्याची सवय नव्हती असे लोक सार्वजनिक कार्याबद्दल बोलायला आणि विचार करायला शिकले। सार्वजनिक कामासंबंधाने बारीक सारीक खर्चच पुष्कळचे पैसे घेऊन जातो हेही मला माहीत होते। सुरुवातीला पावती पुस्तकेही न छापण्याचा मी निश्चय केला होता। माझ्या ऑफिसात सायक्लोस्टाईल ठेवला होता, त्यावर पावत्या छापून काढल्या, अहवालही त्याच पद्धतीने छापवीत असे। तिजोरीत जेव्हा भरपूर पैसा जमला, सभासद वाढले, काम वाढले, तेव्हाच पावत्या वगैरे छापविण्याची पद्धत सुरू केली। अशा तऱ्हेची काटकसर प्रत्येक संस्थेत आवश्यक आहे, तरीही तिचा अंमल होत नाही हे मला माहीत आहे। म्हणून या लहानशा वाढत्या संस्थेच्या बालपणच्या बारीक सारीक गोष्टीही येथे नमूद करणे मला योग्य वाटते। लोक पावतीची फिकीर करत नसत, तरीही त्यांना आग्रहपूर्वक पावती देत असू। त्यामुळे सुरुवातीपासून पैन पैसा हिशेब चोख राहिला आणि मला वाटते आजही नाताळ काँग्रेसच्या दप्तरामध्ये 1894 संपूर्ण तपशीलवार जमा खर्चाच्या वह्या सापडल्या पाहिजेत। पैन पैसा चोख हिशेब हे कोणत्याही संस्थेचे नाक आहे। त्याच्या अभावी संस्था अखेरीला कुजून प्रतिष्ठा शून्य बनून जाते। चोख हिशेबाखेरीज शुद्ध सत्य टिकवणे अशक्य आहे। काँग्रेसचे दुसरे काम वसाहतीत जन्मलेल्या सुशिक्षित हिंदी लोकांची सेवा करणे हे होते। त्यासाठी कोलोनियल बॉर्न इंडियन एज्युकेशनल असोसिएशन म्हणजे वसाहतीत जन्मलेल्या हिंदी लोकांच्या शिक्षण संस्थेची स्थापना केली। तिचे सभासद मुख्यत्वे करून सुशिक्षित तरुणच होते। त्यांना द्यावयाची वर्गणी अल्प होती। त्या संस्थेमार्फत त्यांच्या गरजा व अडचणी व्यक्त होऊ शकत, त्यांची विचारशक्ती वाढे, त्यांचा व्यापाऱ्यांशी संबंध येईल आणि त्यांना स्वतःला कार्य करण्याची संधी मिळेल। ही संस्था चर्चा मंडळासारखी होती। तिच्या नियमित सभा होत, त्यात ते निरनिराळ्या विषयांवर भाषणे करीत आणि निबंध वाचीत। तिला जोडून एका छोट्याशा पुस्तकालयाचीही स्थापना झाली। काँग्रेसचे तिसरे काम बाहेरची चळवळ म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील इंग्रजी लोकांमध्ये त्याचप्रमाणे बाहेर इंग्लंड व हिंदुस्थानमध्ये खऱ्या माहितीचा प्रसार करणे। त्यासाठी मी 2 पुस्तिका लिहिल्या। पहिली पुस्तिका दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या प्रत्येक इंग्रजास विनंती या नावाची होती। त्यामध्ये नाताळातील हिंदी लोकांच्या सामान्य स्थितीचे दिग्दर्शन साधार केले होते। दुसरी हिंदी मताधिकार एक विनंती या नावाची होती। तीत हिंदी मताधिकाराचा इतिहास आकड्यांनिशी आणि पुराव्यानिशी दिलेला होता। ही दोन्ही चोपडी खूप मेहनत व अभ्यास करून लिहिलेली होती। त्यांचा उपयोगही तसाच झाला, त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला। या प्रयत्नांमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदी लोकांचे मित्र निर्माण झाले। इंग्लंडातील व हिंदुस्थानातील सर्व पक्षांकडून मदत मिळाली आणि काम करण्याची दिशा सापडली व नक्की झाली।